नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 50व्या राष्ट्रीय दीस सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण वांटेकार जाले. मॉरिशियसचे प्रधानमंत्री डॉ नवीन चंद्र रामगुलाम हांचे कडेन सेशेल्सात प्रधानमंत्री मोदी हांणी चर्चा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात संरक्षण सन्मान सुवाळ्यात 2026 वर्साचे शौर्य पुरस्कार भेटयतल्यो. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कीम वाठारात घोग आनी पावस पडपाचो अदमास उक्तान रेड अलर्ट जारी केला. आनी भारतीय दादल्यांच्या हॉकी पंगडान पॅनल्टी शूटआउटात इंग्लंडाचेर 3-8-2 अशी हार घालून FIH हॉकी प्रो लीगात पहिले जैत जोडले. आता पुराय खबरो. सेशेल्साच्या 50व्या राष्ट्रीय दीस सुवाळ्याक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुखेल सोयरे म्हण वांटेकार जाले. ह्या निमतान आयोजित केल्ल्या संचलनात नौदळ आनी लष्करी पंगडासयत भारतीय पंगडान वांटो घेतिल्लो. भारत आनी सेशेल्स मदल्या इश्टागतीचे प्रतीक म्हणून INS तरकश आनी INS इक्षक ही तारवां पोर्ट व्हिक्टोरिया हांगा तैनात केल्ली. मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सेशेल्सात मॉरिशियसचे प्रधानमंत्री डॉ नवीन चंद्र रामगुलाम हांची भेट घेतली. भारत आनी मॉरिशियस हांच्या मदीं चालू आशिल्ल्या सहकार्याचेर दोनूय फुडाऱ्यांनी चर्चा केली. तशेंच भारताच्या खाशेल्या अर्थीक पॅकेजीची अंमलबजावणी करपाचे प्रगतीचो तांणी नियाळ घेतलो. भारताच्या व्हिजन महासागर आनी शेजार पयली ह्या धोरणांतल्यान भारत मॉरिशियस मदली धोरणात्मक भागीदारी हाचेर दोनूय प्रधानमंत्र्यांनी सहमती दर्शायली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात संरक्षण सन्मान सुवाळ्यात 2026 वर्साचे शौर्य पुरस्कार भेटयतल्यो. संरक्षण दळ, केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ आनी पुलीस दळाच्या कर्मचाऱ्यांक राष्ट्रपती सांजे 5 वरांचेर गॅलंट्री पुरस्कार दितल्यो. सशस्त्र दळ, केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ आनी हेर कर्मचाऱ्यांनी केल्ल्या अपवादात्मक शौर्याच्या कृत्याक मान दिवप हे पुरस्कार करतात. जम्मू काश्मीर ईशान्य आनी देशाच्या शिमेवेळी आतंकवाद बंडखोरी धोक्या आड भारताचे चालू आशिल्ले झूज हे पुरस्कार दर्शयतात. त्याचबरोबर मानवतावादी मिशनातल्या असामान्य धैर्याच्या कृत्याक मान्यताय दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा केली. दोनूय फुडाऱ्यांनी सहकार्याच्या वेगवेगळ्या पैलूंचो नियाळ घेतलो आनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचेर चर्चा केली. ते पयली प्रधानमंत्री मोदी हांकां गार्ड ऑफ ऑनर दिलो. ह्या वेळार शेती, अर्थीक, अंतराळ आनी भलायकी अशा वेगवेगळ्या मळावेल्या करारांची देवाणघेवाण जाली. हे भेटे मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां पर्यावरण संरक्षण आनी सेगीत उदरगतीच्या फुडारपणा खातीर थंयचो उचेलो नागरीक सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन ह्या पुरस्कारान सन्मानीत केले. हिंद महासागर हे सगळ्यांचे वाटून घेतिल्ले घर आसा आनी ताचे संरक्षण, शाश्वतताय आनी समृद्धी ही सगळ्यांची जबाबदारी आशिल्ल्याचे मत प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार उक्तायले.
मेरी यात्रा ऐसे ऐतिहासिक अवसर पर हो रही है जब सेशल अपनी स्वतंत्रता के 50 वर्ष पूरे कर रहा है और हम भारत सेशल राजनयिक संबंधों की भी 50वीं वर्षगांठ मना रहे. इन 50 वर्षों की यात्रा में हमने मित्रता को विश्वास में, विश्वास को सहयोग में और सहयोग को जन कल्याण में बदला है. हिंद महासागर ने भारत और सेशल के संबंधों को सींचा है.
शेती आनी शेतकार कल्याण आनी ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी विकसीत भारत 2047 मोख साकार करपा खातीर गावाची मुखेल भूमिका आशिल्ल्याचे म्हणा. नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनाक संबोधित करतना ते उलयताले. विकसीत भारताखाला राज्यांच्या वाटेसयत 1,51,000 कोटी रुपया परस चड तरतूद केल्या. पंचायतींक अधिक घटमूट करपा खातीर आनी गांवगिऱ्या समाजाक सशस्त्र करपा खातीर पंचायतींक व्हडा प्रमाणात अर्थिक आधार मिळत रावतलो असे मंत्री शिवराज सिंग चौहान हांनी सांगले.
गाँव केवल भारत का भूगोल नहीं है, भारत की आत्मा है, भारत की अर्थव्यवस्था है, भारत की अस्मिता है. गाँव केवल बसाहट नहीं है, वे भारत की सभ्यता है, संस्कृति है, जीवन मूल्य है, परंपराएं हैं और समृद्धि के केंद्र रहे हैं. हमारी ताकत भी गाँव है और हमारी संभावना भी गाँव में. गाँव हमारे लोकतंत्र की सबसे मजबूत इकाई भी है और ये आज का सम्मेलन ग्रामीण समृद्धि का मंथन है.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. जून म्हयन्यात स्वदेशी C-295 विमानाच्या पहिल्या उड्डाणान भारतान हवाई येरादारी क्षेत्रात व्हड यश मेळयला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीत म्हळें. अशे तरेची 40 विमानां भारतात तयार करतात अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. हे खातीर MSME आनी एरोस्पेस मळार्क नवी चालना मेळटा आशिल्ल्यान रोजगाराच्यो संधी वाडटा आनी आत्मनिर्भर भारताचो संकल्प अधिक घटमूट जाता असे प्रधानमंत्र्यांनी सांगले.
C-295 ये विमान मेड इन इंडिया है और C-295 विमान ने अपनी पहली उड़ान पूरी की है और ऐसे 40 विमान भारत में ही बनाए जा रहे हैं. इससे MSME और एरोस्पेस सेक्टर को नई शक्ति मिल रही है. आज समुद्र से लेकर आकाश तक हमारा भारत अधिक सुरक्षित और आत्मनिर्भर बन रहा है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आंतरराष्ट्रीय योग दिसा विशीं लेगीत मन की बात कार्यावळीत उलोवप केले. ह्या दिसा भारताच्या यत्ना मदीं पुराय जग वांटेकार जाल्ले. ह्या दिसा जगभरांतल्या 2,500 वयर वेगवेगळ्या वाठारांनी योगाच्यो कार्यावळी आयोजीत केल्ल्यो. भारतातल्या वेगवेगळ्या वाठारांतल्यान आयोजीत केल्ल्या योग कार्यावळींनी करोडोनी लोकांनी सहभाग घेतलो असे प्रधानमंत्र्यांनी सांगले.
विश्व योगासन चॅम्पियनशिप की भी बड़ी चर्चा हुई. इसमें भारत ने कुल 114 पदक जीते. इनमें 102 गोल्ड मेडल भी शामिल है. भारत इस चॅम्पियनशिप की पदक तालिका में पहले स्थान पर रहा.
चौथी खातीर गणपती बाप्पाची मूर्ती देशातल्या मातयेतल्यान तयार जाल्ली आनी थळाव्या कारागिरींच्या हातातल्यान तयार केल्ली आसा हाची खात्री करून घेवपाचो उलो प्रधानमंत्री मोदी हांणी सगळ्या लोकांक मारला. तशेंच प्लास्टर ऑफ पॅरिसान तयार केल्ली मूर्ती विकती घेवची न्हय अशें प्रधानमंत्र्यांनी मन की बात कार्यावळीत सांगले.
गणेश जी की मूर्तियां बनाने वाले अभी से सक्रिय हो जाते हैं, इसलिए मेरा आप सभी से एक आग्रह है कि आपके घर या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो. वो हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो. मिट्टी की मूर्तियां पूजा के बाद सहज रूप से पानी में विलीन हो जाती है. इससे हमारी नदियां, तालाबों और पर्यावरण की रक्षा होती है.
कराचीत हालीच घडिल्ले घडणुके संबंधी पाकिस्तानाचे आरोप भारतान खरपणान न्हयकारल्यात आणि ताका निराधार अशें म्हळा. प्रसार माध्यमांनी केल्ल्या प्रश्नाक जाप दितना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगले की पाकिस्तानान हेरांक दोष दिवचे परस आत्मपरिक्षण करचे आणि आपल्या भुयेचेर आशिल्ल्या आतंकवादी मुळाव्या साधन सुविधा आड कारवाय करची. काल लंडनातल्या ली व्हॉली हॉकी आणि टेनिस सेंटरात झाल्या FIH हॉकी प्रो लिगातल्या मॅचीत भारतीय दादल्यांच्या हॉकी पंगडान पॅनल्टी शूटआउटात इंग्लंडाचेर 3-8 अशी हार घाली. अभिषेक शिलानंदा लकरा आणि हार्दिक सिंग हांणी भारता खातीर केल्ले शूटआउट यत्नांक खर स्पर्धात्मक मॅचीत रुपांतर केले. हॉकी विश्वचषका पयली भारताक FIH हॉकी प्रो लीग मॅचीत जैत मेळिल्ल्यान पंगडाचो आत्मविश्वास वाढपाक मजत झाल्या. अमेरिकेतल्या लॉस एंजलसात दक्षिण आफ्रिकेचेर 1-0 अशी हार घालून कॅनडान फिफा विश्वचषकाच्या नॉकआउट टप्प्यात पहिले जैत जोडले. दुसऱ्या अर्धात स्टॉप टायमाच्या दुसऱ्या मिनटात कॅनडाच्या स्टिफन युत्साकियोन गोल केलो. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीम वाठारात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तावून रेड अलर्ट जारी केला. फुडल्या 2-3 दिसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडातल्या काय वाठारांनी नैऋत्य पाऊस आणिक फुडें सरपाची परिस्थिती अनुकूल आसा असे हवामान खात्यान सांगला. तशेंच ब्रेस्तार मेरेन दर्यादेगेवेलो कर्नाटक, कोंकण, गोंय, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुड्डुचेरी, करायकल, तेलंगणा आणि विदर्भ ह्या वाठारांनी व्हडा प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. मजगतीं फाल्यां मेरेन दिल्ली, बिहार, हरियाणा, चंडीगढ आणि उत्तर प्रदेशात उष्णतायेच्या ल्हाराची परिस्थिती आसतली असे हवामान खात्यान सांगला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 50व्या राष्ट्रीय दीस सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून वांटेकार जाले. मॉरिशियसचे प्रधानमंत्री डॉ नवीन चंद्र रामगुलाम हांचे कडेन सेशेल्सात प्रधानमंत्री मोदी हांणी चर्चा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात संरक्षण सन्मान सुवाळ्यात 2026 वर्षाचे शौर्य पुरस्कार भेटयतल्यो. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीम वाठारात घोग आणि पाऊस पडपाचो अदमास उक्तान रेड अलर्ट जारी केला. आणि भारतीय दादल्यांच्या हॉकी पंगडान पेनल्टी शूटआउटात इंग्लंडाचेर 3-8-2 अशी हार घालून FIH हॉकी प्रो लीगात पहिले जैत जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.